सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
नमस्कार, मी अवधूत गुप्ते आणि तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन आरजे श्रुती सोबत।
ऍक्शन।
प्रेम व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण अर्थात गाणीच डेडिकेट करतो किंवा गाणीच देतो, असं तू कोणासाठी केलंस का?
कॅसेट बनवणं गरज लागली नाही कारण कॉलेजच्या कृपेनी अॅन्युअल डे असायचा आणि मग त्यावेळेला वरती लाल कलरचे जॅकेट बिकेट घालून गॉगल बिगल लावून मी तेव्हा पण जाम हिरो होतो। तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, अशी सगळी खूप केलं मी। ओ बोट दाखवून डायरेक्ट। ती म्हणजे त्यावेळेची माझी जी गर्लफ्रेंड, ती आत्ताची बायको, हा, आणि तिला तेव्हापासून राग आहे माझा गायक असण्याचा की ती म्हणते शी तू इतकं एम्बॅरेस करतोस ना बाबा, वरनं स्टेजवरनं माझ्याकडे बोट दाखवतो, परत जर का पुढ असं दाखवलं मी थांबणारच नाही, मी जाणारच बाबा, असं तिचं तेव्हापासून चालू आहे अजूनपर्यंत।
पण मग तुमची भेट कशी झाली?
तिची आणि माझी भेट झाली त्यावेळेला मी माझ्या आईच्या कडेवर होतो आणि ती तिच्या आईच्या कडेवर होती।
हे मला पहिल्यांदा कळतं, एक मिनिट आवडू प्लीज ही स्टोरी सांग।
म्हणजे मी आता जिथे राहतो श्रीकृष्णनगर, एक खूप छान गोड कॉलनी आहे आमची, तिचे वडील माझे वडील खूप चांगले मित्र आणि आम्ही खरोखर वयाच्या म्हणजे जेव्हा 1-2-3 वर्षापासून आम्ही एकत्र खेळतो आणि मग कॉलेजला पण एकाच ठिकाणी ऍडमिशन घेतली, पण अफेअर वगैरे असं नव्हतं, म्हणजे काय कळलंच नाही आम्हाला कधी अफेअर झालं किंवा कुठनं सुरुवात झाली वगैरे असं काहीच नाही। एक दिवस आई वडिलांनी सांगितलं ह्याला प्रेम म्हणतात आणि लग्न करा आता, आणि आय वॉज फादर वेन आय वॉज 25। माझी बायको माझ्यापेक्षा फक्त 7 दिवस लहान आहे, त्यामुळे माझा 19 फेब्रुवारीला बर्थडे असतो आणि तिचा 26 फेब्रुवारीला। सेम इयर।
तुझ्या आठवणीतला एक तुझा स्पेशल बर्थडे?
आय वुड से 2005, कारण त्यावेळेला माझी सगळी एकापाठोपाठ एक आल्बम सेट झाले होते। सेलिब्रिटी किंवा फेमस माणूस झाल्यानंतर मग ते आपल्याला पहिल्यांदा असतं की मोठे बर्थडेज व्हायला लागतात अचानक त्यावेळेला, आणि मी तसं काही प्लॅन नव्हतं केलं, पण माझे सगळे मित्र स्वप्नील म्हणजे इंडस्ट्री फ्रेंड्स सागरिका मॅडम आणि ह्या सगळ्यांनी मिळून प्लॅन केलं होतं आणि मग गिरीजा माय वाईफ ऑल्सो जॉईंट देम। मला सरप्राईजेस प्रचंड आवडतात आणि मग ती मला घेऊन वरळीच्या विवा पश्चिमला गेली होती, मला आज आठवत आहे। मग तिथे आम्ही एका टेबलवरती बसलो होतो मी आणि बायको आणि मी जस्ट जेवणाची ऑर्डर देणार, त्यावेळेला ती म्हणली की तू कोणीतरी मला तिकडे बोलवलं असं काय, म्हणजे अरे जा रे तिथे कोणतरी फॅन दिसतोय तुझा, आणि मी त्या बाजूला गेलो आणि तो पार्टी हॉल होता आणि आय जस्ट ओपन द पार्टी हॉल आणि तिथे जवळपास 100 लोक हे सगळे फ्रेंड झाले होते बर्थडे सेलिब्रेट करायला। ओ माय गॉड, असं सरप्राईज मला अजूनपर्यंत आठवत नाही त्यानंतर परत कधी झालेलं। सो आय ऑलवेज रिमेंबर दॅट बर्थडे।
तुझ्या बायकोला तू कोणतं सरप्राईज दिलं होतं जे खूप खूप मेहनत घेतली होती त्यासाठी तू?
हा, आता हा परत एक गमतीदार प्रश्न आहे, म्हणजे तुला आवडतं ना सरप्राईज? मी तुझ्याशी लग्न केलं असतं हरकत नव्हती खरं तर। माझ्या बायकोला अजिबात सरप्राईज आवडत नाही, शी माइट हो शी लाइक्स टू बी प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग। असं झालं होतं की ते ऋषिकेशला राफ्टिंगला माझी बहीण गेली होती, तिने ते फोटोग्राफ्स बघितले होते आणि आम्ही खूप खुश होतो असं आपण जायला पाहिजे असं वगैरे, आणि मी गिरीजाला सांगितलंच नाही की आपण तिच्या बर्थडेच्या दिवशी म्हटलं चल आपण गोव्याला जाऊया, आणि मी सगळं प्लॅनिंग केलं होतं की मी गाडी बुक केली होती दिल्लीपासूनची ऋषिकेशला जायचं असं तसं। ती माझ्यावर एवढी डिपेंडेंट आहे की ती बाहेरचं काय चेकच करत नाही कुठे काय, सो मी तिला घेऊन एअरपोर्टला गेलो। एअरपोर्टला गेल्यानंतर तिने चेक इन केलं, तिच्या हातामध्ये दिल्लीचं बोर्डिंग कार्ड होतं, तरी तिला कळलं नाही, चेक इन काउंटर मधून आपण बाहेर पण ज्यावेळेला आपण म्हणजे फ्लाईटच्या कडे जाणारी बस तिथे लिहिलेलं होतं दिल्ली, तरी तिला कळलं नाही। त्याच्यानंतर आम्ही फ्लाईट बोर्ड केलं, फ्लाईटच्या पायलटने ये फ्लाईट दिल्ली जाएगी अभी हम यहां से उधर तक का ये 2 घंटे में तय करेंगे वगैरे वगैरे बोलला, तरीही हिच्या लक्षात नाही आलं। मग ती फ्लाईट उडल्यानंतर ती फ्रेश रूमला कुठेतरी जायला जराशी उठली आणि सगळीकडे जाताना ती बघून आली, म्हणजे हे अवधू ती फ्लाईट कुठे चालली आहे, म्हणलं का सगळ्या बायकांनी जे कपडे घातलेत ते बघता ती गोव्याला चालणार की वाटत नाही। आणि मग तिने जी काय तिथे जो दंगा घातलाय माहिती तुला श्रुती, आणि हा एपिसोड तिला सांगितलेला अजिबात आवडणार नाही आणि आवडत नाही तिला, पण तिने फाईट मध्ये म्हणजे भांडी नव्हती नाही तर भांडी पण फेकून मारली असती तिने त्यावेळेला, इतकी चिडली ती, मूर्खा तुला कळतं मी सगळे कपडे माझे ते हे आणले आणि गोव्याच्या ड्रेसात मी घालू काय, अगं म्हणलं मी तीही तयारी करून ठेवली आहे, मी गाडी डायरेक्ट दिल्ली आतमध्ये मार्केटमध्ये मॉलमध्ये नेणार आहे आणि तू शूज पासून स्वेटर पर्यंत आणि कांटोपी पासून हातमोजांपर्यंत सगळं नवीन घे, याला का हा का खर्च करायचा एवढा, काय मूर्ख घरी एवढे छान छान स्वेटर पडले होते माझे ते सोडून मी आता नवीन विकत घेऊ, याला करता माझ्याकडे इतके शूज, काही मूर्ख तुला अक्कलच नाही कशा प्रकारची सरप्राईजेस द्यायची त्याला, हे दिलं त्याच्यानंतर आता पुढची पण काही वर्ष दिलेली नाही, नो सरप्राईज नाही संबंध नाही।
जेव्हा तुझी ओळख निर्माण झाली ते कळणं पण एक खूप छान असतं. हे तुझ्यासोबत व्हायला कधी लागलं, सुरुवात कशी झाली आणि हे हा बदल कसा झाला?
व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. माझा स्ट्रगलिंग पिरियड खूप होता तसा बघायला गेलं तर, म्हणजे त्याबद्दल नको बोलूया. पण माझं कॉलेज संपलं होतं आणि करिअर घडत नव्हतं, मी काय करणार हे ठरत नव्हतं. वडिलांबरोबर बिझनेस करता करता त्यांना मध्येच टाटा केलं होतं, स्टुडिओ टाकला होता भाड्याने, त्यातनं पैसे तेवढे मिळत नव्हते, असं सगळंच. मग त्यावेळेला मी कार्यक्रम करायचो, मी आणि माझा मित्र ऋषिकेश बिरंगी, वन ऑफ द व्हेरी क्लोज फ्रेंड्स ऑफ माईन, तर आम्ही बर्थडे पार्टीचे कार्यक्रम करायचो. म्हणजे 800 रुपये पर हेड मिळायचे आणि असे मला वाढत मला 2500 रुपये वगैरे मिळायचे कार्यक्रमाचे आणि मेरी मधुबाला अल्बम आला. आणि मी काही पुढचे कार्यक्रम घेऊन ठेवले होते, त्यातला एक कार्यक्रम माझा 2500 रुपयांनी घेतलेला होता आणि तेवढ्यात हिट झालं गाणं आणि मला 50000 रुपये दुसऱ्या कार्यक्रमाचे मिळत होते. आणि डेट अशी होती की आधीचा कार्यक्रम 50000चा होता आणि दुसऱ्या नंतरचा कार्यक्रम 2500चा होता. म्हणजे 50000 म्हणण्यापेक्षा तो एक मोठा शो ठेवला होता त्याने, अवधूत गुप्ते इज कमिंग लाईव्ह नाशिक मधला कार्यक्रम होता आणि अवधूत गुप्ते मेरी मधुबाला फेम. आणि मी स्टेजवर जाताना गेलो स्टेजवर आणि त्याच्या आधीच माणसं अवधूत अवधूत करून ओरडत होती. अँड दॅट डे आय, आता मला आत्ता काटा लागला, दॅट डे आय रिअलाइज्ड दोन गोष्टी मला लक्षात आल्या. एक की स्ट्रगल संपलाय. तोपर्यंत बर्थडे पार्टीज मध्ये लोक केक खात असायचे आणि त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणं किती अवघड होतं आणि मग त्यांच्या टाळ्या मिळवायच्या. सो तो स्ट्रगल संपला होता आता, की लोकांना अवधूत हे नाव म्हणल्यानंतर लोक हातातल्या प्लेट्स बाजूला ठेवणार होते आणि तुमचं गाणं ऐकणार होते. तो आनंद वेगळा होता की येस नाव दॅट स्ट्रगल इज ओव्हर. पण ऍट द सेम टाइम त्या दिवशी मला नवीन रिअलाइज झालं की मी मेरी मधुबाला ज्यावेळेला गायला सुरुवात केली लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं, आता पुढे काय, आता तू आम्हाला काय देतोस, तू अवधूत गुप्ते आहेस, त्याच्यानंतर तू चुकलेलं चालणार नाहीस. आणि ती जबाबदारीची जाणीव पण त्यावेळेला, की त्यावेळेला एक वेगळा एक स्ट्रगल संपला आणि दुसरा सुरू झाला. 93.5 रेड एफएम बजाते रहो. Start it.